पप्पा चला ना कोणता तरी खेळ खेळूया.
नाही बाळा मी व्यस्त आहे, हा मोबाईल घे आणि खेळ.
व्यस्त आहेत आई बाबा जेव्हा सोबत आहे मोबाईल. मोबाईल वर झाला एक मित्र, मित्रापासून झाला खास मित्र. मित्राने पाठवल्या भेटवस्तू वाव, आणि मित्राने मागितले फोटोज. फोटोज विना कपड्याचे. आता फोटो पाठवून फसली बबली, दिवस भरसते गुपचुप गुपचुप. अभ्यासामध्ये पाठी राहते, खास मित्राच्या धमकीने भिऊन भिऊन आणि गप्पच राहते.
आजच्या डिजिटल जगात कोणतेही मूल ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडू शकते. प्रत्येक मुलांच्या पालकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी मुलांच्या ऑनलाईन क्रियांवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि संयमानं त्या मुलांना मदत केली पाहिजे.
आता फोटो पाठवून घाबरली बबली, दिवसभर असते गपचूप गपचूप.
मुलांची अशी वागणूक दिसल्यास पालक आणि शिक्षकांनी मुलांशी मोकळेपणानं बोलले पाहिजे. मुलांवर होणारे ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचाराची तक्रार बहुतांशी मुले आणि त्यांचे पालक समाजात असलेल्या प्रतिष्ठेमुळे करत नाहीत. ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेली कोणतेही मुले तुम्हाला माहित असल्यास 100 किंवा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा 112 डायल करून किंवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 1800-115455 किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित तक्रार करा किंवा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला 0222-492-0894 या क्रमांकावर संपर्क करा. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया द्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केले.